आपण ऐकत आहात प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत लिखित लोकप्रिय कादंबरी मृत्युंजय. पात्र कर्ण. प्रकरण 7. त्या एकाच घटनेनं कवच कुंडल विलग करताना शरीराला झाल्या नव्हत्या एवढ्या सखोल यातना माझ्या मनाला झाल्या. आश्रमात ते दुःख कुणाजवळ बोलताही येणं शक्य नव्हतं. काही काही दुःखच अशी असतात की ती ज्याची त्याला मुखपणे सहन करावी लागतात. स्मृतीच्या अशा दुःखांचे काळे वस्त्र उसळून धागे काढून टाकण्यात कोणीही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तरीही त्यांचा काळेपणा कमी करण्याचा यत्न मन करीत असतं. यालाच जीवन म्हणायचं. आनंदाची वृद्धी नसली तरी दुःखाची तीव्रता कमी करणं याचंच नाव जीवन. त्या मनस्थितीत अकृत्रणाचं साह्य अमोल लाभलं. अल्पावधीतच त्याचे माझे स्नेहसंबंध दृढ झाले होते. माणूस जिथं राहतो तिथल्या सर्व वस्तूंबद्दल त्याला एक अबोध आकर्षण वाटत असतं, जवळीक वाटत असते. महेंद्र पर्वताबद्दल मला तशीच जवळीक वाटू लागली. समिधा गोळा करण्यासाठी त्याच्या दऱ्या शिखरातून फिरताना कधीकधी कुरणातील तृणपात्यांवर दाटलेले झळकणारे दवबिंदू पाहिले की जीवन दवबिंदूसारखंच असतं असं म्हणणाऱ्या अशोत्थानाची आठवण होई. त्यानं अनेक प्रसंगी ऐकविलेले दिव्य विचार मनातून उफळून येत. कर्ण, तू कोण आहेस हे आत्मपरीक्षणानं जाण. आपल्या अंतरंगाचं ऐक्य साध. खंबीर हो. त्याचे विचार माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय नव्हते काय? तशीच कधीतरी पर्वतावरील एखादी सतेज रानकेळ ऋषालीची आठवण करून देईल. गायपाताचा उभा दंड पाहताना निरामय प्रेमाचा शोण डोळ्यांसमोर उभा राहील. डेरेदार वटवृक्ष पाहिला की मन पितामहांच्या जीवनाची त्याच्याशी तुलना करण्यात गढून जाईल. महानदीचं शांत पात्र मातापित्यांची स्मृती जागृत करी. त्या पात्रातील पाण्याचा भोवरा पाहताना मात्र युवराज दुर्धनच त्यात मला दिसे. एखादं काठेफड पाहिलं की गुरुद्रोणांची आणि पांथळलेल्या जागेतील हिरवं शेवाळ पाहिलं हटकून शकुनी मामांची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राही. स्मृती या स्वतःच्या छायेसारख्या असतात. त्या अविरतपणे मनाचा हा असाच पाठपुरावा करतात. भगवान परशुरामांना पाहिलं की श्रीकृष्णाची स्मृती होई. डोळ्यांसमोर शिशुपाल वधाचा प्रसंग स्पष्ट उभा राही. त्या दिवसांनंतर एकदाही कृष्ण मला भेटला नव्हता. असं हे आश्रम जीवन काळाच्या हातात हात घालून चाललं होतं. रात्री निद्राधीन होताना बालपणापासून घडलेल्या प्रसंगांचं दर्शन घेऊन थकलेलं मन भवितव्याचं वेध घेण्याची धडपड करी. पण तसा तो कुणाला तरी कधी अचूकपणे घेता आला आहे काय? अज्ञात भवितव्यात काय काय लपलेलं आहे हे माणसाला कळलं असतं तर जीवनाचा अहोरात्र चाललेला संघर्ष, कोलाहल, धडपड सर्व केव्हाच थांबलं असतं. पण असं काही होत नसतं. प्रत्येक जण आशेवर जगत असतो. मीही तशीच आशा उराशी धरून ब्रह्मास्त्राची आराधना करीत होतो. हस्तिनापूर सोडून आता 2 वर्षांचा काळ लोटला होता. ब्रह्मास्त्राचे दिव्य मंत्र संपत आले होते. या अस्त्रामुळे सूर्यकिरणांवरही विजय मिळविता येणार होता. दिव्य आणि दीप्तिमान प्रकाशजोत सोडून कोणतीही कठीण वस्तू त्यात वितळून टाकता येणार होती. सर्व अस्त्रांमधील श्रेष्ठतम असं अस्त्र होतं ते. आणि अशी सामर्थ्यशाली विद्या भगवान परशुरामांनी एका पौर्णिमेला अभिचाराच्या मंत्रांसह संपूर्णपणे माझ्या स्वाधीन केली. आचमनाचं पाणी माझ्या हातावर सोडताना ते गंभीरपणे म्हणाले,
भार्गव, ही ब्रह्मास्त्र विद्या आहे. दुर्बल आणि निशस्त्र यांच्यावरती कधी सोडू नकोस. तसा प्रयत्न करशील तर ती तुझ्यावरच उलटेल. सामर्थ्याचा अर्थच दुर्बलाच्या हक्कांचे संरक्षण हा आहे.
आज्ञा भगवन. मी माता पित्यांव्यतिरिक्त प्रथमच एका दिव्य महापुरुषाच्या चरणांवर श्रद्धेनं माझं मस्तक टेकविलं. जीवन धन्य झालं असंच वाटलं मला. माझ्या डोळ्यांतील धन्यतेचे अश्रू त्यांच्या पुण्यवान चरणांवर ओघळले.
आणि तुझ्या सुदैवानं आजच माझं वरुणरथ संपत आहे. त्याची सांगता म्हणून मी आज पूर्वसागरात दिवसभर उभा राहणार आहे. रात्रभर गायत्री मंत्राचं पुरस्चरण करून करून डोळे ताठरले आहेत. गेले 4 दिवस उपोषणात गेले. तेव्हा तूच आज माझ्याबरोबर कलिंग राज्यात चल, थोडा थकवा आहे शरीरात.
त्यांनी व्याघ्रचर्मावर उठताना मला आज्ञा केली. माझ्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. मनाचा निर्धार करून मी होकारार्थी मान डोलविली, टाळाटाळ केली नाही. महेंद्र सोडून जाताना त्यांची ही शेवटची आज्ञा निमित्त सांगून टाळू नये असंच मला वाटलं. शिष्यगणांच्या जय जयकाराच्या घोषणातच आम्ही दोघं आश्रम सोडू लागलो. अकृतरणाचा निरोप घेताना माझा हात थरथरू लागला. पहिल्या प्रहराची सुरुवात होत असतानाच आम्ही आश्रमाचं कुंपण ओलांडलं. कवच नसल्यामुळे अलीकडे मला उन्हाची तिरीप जाणवत होती. तरीही गुरुदेवांसमवेत महेंद्राची चढून उतरताना मन कसं समाधानानं भरून आलं होतं. ब्रह्मास्त्राच्या प्राप्तीमुळे सामर्थ्याची जाणीव सुखवीत असावी.
भार्गव, तुला कधीच विचारला नाही, पण आज एक प्रश्न विचारण्याची इच्छा होते आहे.
विचारा गुरुदेव, यथामती उत्तर देईन, मीही त्यांना विनयानं म्हणालो.
तुझ्या कानांची पाळी कशामुळे तुटली आहेत?
त्यांच्या परशुचा आघात मस्तकावर झाल्याचा मला भास झाला. एका वृद्ध ब्राह्मणाला माझ्या कानांतील कुंडलं हवी होती. कान कापल्याशिवाय ती देता येणं शक्य नव्हतं, म्हणून ती मी कापून दिली. मी सत्य सांगून टाकलं.
छान, भृगुकुलाला शोभेल असंच तुझं वर्तन झालं. तुझ्या हाती माझी ब्रह्मास्त्रविद्या सुरक्षित आहे असं मी मानतो.
त्यांच्या परशुचं पात्र तळपत होतं. माझा कंठ शुष्क झाला होता. आता त्यांनी त्या ब्राह्मणाचं नाव विचारलं तर? पण ते काहीच बोलले नाहीत. चालत चालत आम्ही शेवटी एका विशाल वटवृक्षाखाली आलो. उतरण उतरताना होणाऱ्या त्रासामुळे घामाघूम झालं होतं. वटवृक्षाखाली गर्द छाया विश्रांतीसाठीच मोहित होती.
भार्गव, फार थकवा आला, थोडा विश्राम घेऊ या वटवृक्षाखाली आणि मगच पुढे जाऊ,
गुरुदेवांनी आज्ञा केली. 4 दिवसांच्या उपोषणानं ते शांत झाले होते. आवाज क्षीण होता. वृक्षाच्या छायेत अंगावरचं व्याघ्रचर्म पसरून त्यावर ते पहुडले. उपोषण, जागरण आणि पर्वत उतरताना होणारे श्रम यांनी ते पार थकले होते. त्यांच्या वरुण व्रताचा आजचा शेवटचा दिवस होता.
भार्गव, मस्तकाखाली आधारासाठी एखादा पाषाण आण,
ते डोळे मिटून घेताना मला म्हणाले. मी अवतीभोवती पाषाण शोधला, तो मिळाला नाही. ज्यानं मला ब्रह्मास्त्र विद्या दिली त्या महान तपस्व्याची एवढी क्षुल्लक मागणीही पूर्ण करता येत नाही हे पाहून माझं मन कष्टी झालं. झटकन पुढं होत खाली बसून त्यांचं जटाधारी विशाल मस्तक श्रद्धेनं उचलून घेत मी माझ्या मांडीवर ठेवलं. मांडीवरच्या भगव्या वस्त्राच्या स्पर्शानं त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे अभिमानानं पाहत सांगितलं.
भार्गव, हीच तुझी गुरुदक्षिणा मानतो मी, पण निद्रा पूर्ण झाल्याशिवाय मला उठवू नको. निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नयेत.
तो महान योद्धा, दिव्य तपस्वी, जमदग्निपुत्र, वीरांतील वीर, माझ्या सूतपुत्र कर्णाच्या मांडीवर शांतपणे निद्रा घेऊ लागला. माझ्या भाविक मनात भावनांचा हलकल्लोळ दाटला. अनेकांनी माझ्यावर फुलं उधळली होती, माझा जयघोष केला होता, पण एवढा परमोच्च भाग्याचा दिवस अखंड जीवनात मी कधीच अनुभवला नव्हता. महान महान क्षत्रियांना सुद्धा थरकविणारं क्षात्रतेज माझ्या मांडीवर विसावलं होतं. त्यांची दाढी तळपत होती, श्वास मंद गतीनं चालला होता. माझी विचारचक्र मात्र वायुगतीनं धावत होती. जीवनाच्या कृतार्थतेचा तो दिवस होता, धन्यतेचा होता. एक घटका संपली आणि वटवृक्षाच्या फांद्या चुकवून काही प्रखर किरणं त्यांच्या दाढीदारी सतेज मुद्रेवर पडली. त्यांची निद्रा चाळवली जाण्याची लक्षणे दिसताच मी दोन्ही हातांचं छत्र त्या प्रखर किरणांना थोपविण्यासाठी मध्य धरलं. गुरुदेवांचा श्वास पूर्ववत मंदपणे लयबद्ध चालू झाला. किरणांचे चटके हातांवर झेलत मी निश्वास सोडला. वाटत होतं की गरगर धावणारी नेती इथंच कुठेतरी अशीच थांबावी. अन्यायी आणि अत्याचारी नरदेवांना आपल्या परशुने कंठस्नान घालणारा तो वीर योद्धा माझ्या मांडीवर तसाच शांत निद्रा घेत पोहडावा अनंत काळ. त्यांनी शेजारी ठेवलेल्या परशुच्या धारदार पात्यावर श्रद्धेने मी दृष्टी टाकली. त्यावर एक तीक्ष्ण दातांचा काळा कीटक आपल्या पायांची वळवळ करीत फिरत होता. त्याच्या शरीर रचनेवरून तो लाकडं पोखरणारा तीक्ष्ण दातांचा अलर्क कीटक होता हे मी ओळखलं. करमणूक म्हणून मी त्या क्षुद्र कीटकाच्या हालचाली बसल्या बसल्याच एकटक न्याहाळू लागलो. परशुच्या पात्यावर त्यानं एक दोन मंडलं सहज घेतली. ती पाहताना मला वाटलं प्रत्येक माणसाचं जीवन हे त्या कीटकासारखंच असतं. जगाच्या परशुवर ते अशीच मंडलं घेत असतं. एकाएकी तो अलर्क परशुच्या धारेवरून खाली घसरला. मी भगवान परशुरामांच्या मस्तकाखाली दिलेल्या माझ्या मांडीच्या रोखानंच हळूहळू सरकू लागला. हातांनी त्याला तसाच दूर उडवून लावावा असा एक विचार आला, पण त्यामुळे माझं शरीर हललं असतं आणि वरची प्रखर किरणं निष्ठून गुरुदेवांच्या मुखावर पडली असती. त्यांचा निद्राभंग झाला असता.
निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नयेत. तुझी मी हीच गुरुदक्षिणा मानतो. निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नयेत. तुझी मी हीच गुरुदक्षिणा मानतो.
हे त्यांचे उद्गार कानात घुमत होते. तसाच निश्चल बसून राहिलो, येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या गंभीर निर्धारानं. हळूहळू अलर्क सरळ माझ्या अगदी मांडीखाली आला. भगवी वस्त्र कुरतडून त्यानं आपले तीक्ष्ण दात माझ्या मांडीच्या कातड्यात कचकन घुसवले. असह्य वेदनेची एक तीव्र सणक मांडीतून सरकन तरळून मस्तकापर्यंत गेली. यावेळी अंगावर अभेद्य कवच असतं तर किती बरं होतं असंही क्षणभर प्रकर्षणानं वाटलं. पण तो विचार मी झटकून टाकला. यापुढचं सर्व जीवन मला केवळ कर्ण म्हणून धैर्यानं जगायचं होतं स्वतःच्या पराक्रमावर. असं असतं तर आणि तसं नसतं तर असं रडगानं गायचं नव्हतं. अलर्क मांडीची एकलगीनं नसन्नस कुरतडू लागला. रक्तप्रवाहानं भगव्या वस्त्रांचा वर्ण रक्ताळ झाला. वेदनेचे असंख्य बाण मांडीकडून निघून क्षणाक्षणाला मस्तकात घुसू लागले. कवच दान करताना झाल्या नव्हत्या एवढ्या त्या यातना भयान होत्या. डोळे मिटून ओठ दातांखाली रगडत त्या सहन केल्याशिवाय गुरुदक्षिणा पूर्ण होणार नव्हती. भ्रमरानं वृक्षाची फांदी पोखरावी तसा तो अलर्क कणाकणांनी माझी मांडी पोखरत होता. जे रक्त वारणावदाच्या गंधाट अरण्यातील क्रूर वाघाला पिता आलं नव्हतं ते तो क्षुद्र कीटक मनसोक्त पीत होता. सुदभरही हलता येत नव्हतं. मनाचा निर्धार आणि शरीराच्या वेदना यांची एवढी घनघोर स्पर्धा माझ्या जीवनात प्रथमच सुरू झाली होती. हा सत्व परीक्षेचा क्षण होता, निर्धाराचा क्षण होता, सहनशीलतेची परीक्षा बघणारा क्षण होता, मनाच्या समतोलाचा क्षण होता. मांडीची नस नस फोडून रक्ताचा जीवनरस पीत अलर्क कणाकणांनी पुढं पुढं सरकत होता. तीव्र यातनांनी रक्ताचं पाणी होऊन घामाच्या रूपात माझ्या कपाळावर दाटलं. ते निपटण्यासाठी सुद्धा हात हलविता येत नव्हते. घाम आणि रक्त त्या दोहोंशिवाय गुरुदक्षिणा म्हणून भगवान परशुरामांना मी अधिक मौल्यवान असं काय देऊ शकलो असतो ते विचारण्यासाठी म्हणूनच रक्ताचा एक लोट सरळ वाहत वाहत परशुच्या पात्याच्या धारेपर्यंत गेला. क्षणात त्यानं परशुचं पातं माखून टाकलं. धार अदृश्य झाली. अलर्कानं माझी मांडी पूर्णपणे पोखरून माझ्या भवितव्यालाच एक छिद्र पाडलं. छिद्रातून मांडीवर येऊन तो भगवानांच्या दाढीच्या केसात वळवळू लागला. आता त्यांना निद्राभंग होणार म्हणून माझे ओठ थरथरू लागले. तो अलर्क त्यांच्याही शरीरावर चाल करणार होता की काय? एक क्षुद्र कीटक दोन जीवांचा जिव्हाळा पोखरणार होता की काय? त्यांना गुरुदेवांच्या शरीराला स्पर्शू नये म्हणून आकाशाकडे पाहत मी सर्व शक्तिमान सूर्यदेवांना प्रार्थू लागलो. एकाएकी माझ्या मांडीतून वाहणाऱ्या उष्ण रक्ताच्या स्पर्शानं गुरुदेव खडबडून जागे झाले. आपल्या दाढीत वळवणार तो अलर्क त्यांनी झटकून टाकला. माझ्या मनात भावनांचं एवढं प्रचंड आंदोलन चाललं होतं की ते साकार करणारे शब्दच मला सूचनात. आता भगवान म्हणणार होते की भार्गव जगात अनेक शिष्य झाले होतीलही पण तुझी गुरुदक्षिणा धन्य आहे. पण तसं काहीच घडलं नाही. गुरुदेवांच्या लक्षात सारा प्रकार क्षणार्धात आला असावा. रक्तात माखलेला आपला परशू उचलताना त्यांनी भोवयांचे केस जटेत मिसळतील इतकं कपाळचं कातड ताणून विचारलं.
इतकी सहनशीलता, एवढा आत्मसंयमन. भार्गव बोल, तू कुठल्या कुलातील आहे?
भृगू. मी रक्ताच्या थारोळ्यातून मांडी उचलताना उत्तर दिलं. रक्ताळलेल्या मांडीपेक्षा ते उत्तर देताना माझं मन रक्ताळलेलं होत.
असत्य, तू ब्राह्मण कुमार नाही. एवढी हिमगिरीची सहनशीलता ब्रह्मकुमारात असूच शकत नाही. कुठल्या क्षत्रिय कुलातील आहेस तू? सांग, खरं बोल.
मी क्षत्रिय कुलातील नाही. मी कर्ण आहे, सूतपुत्र. मांडी पोखरली जात असताही केला नव्हता एवढा निर्धार करून मी बोललो. काय व्हायचं असेल ते होईल. परशूची धार मस्तकावर कोसळेल, प्राणाचं पाखरू शरीराचा पंजर सोडून निघून जाईल, क्रुद्ध परशुराम परशूचा प्रहार मस्तकात घालतील, भाग्याचा मृत्यू परशूच्या धारेनं स्वर्गाची वाट दाखवेल.
कर्ण, हस्तिनापूरचा कवच कुंडलधारी तो तूच कर्ण काय? इंद्राला कवच कुंडलांचं दान करणारा तो तूच कर्ण?
होय, आता कवच नाही अन कुंडलही नाहीत. इंद्राला मी ती देऊन टाकलीत अलर्कानं मांडी फोडावी म्हणून.
दानात सम्राट ठरलेला कर्ण, या परशुरामाच्या आश्रमात येण्याचं धैर्य कसं काय केलंस तू? असत्य का बोललास तू? बोल, नाहीतर जाऊन भस्म करीन तुला इथं आणि फेकून देईन पूर्वसागराच्या फेसाळत्या लाटात.
त्यांचे नेत्र आरक्त झाले होते, क्रोधाग्नीचा वर्षाव करीत होते. भगवान, मृत्यूच्या भयानं कर्ण कधीच विवल होत नाही. ब्रह्मास्त्रासाठी मी गुरुद्रोणांच्या द्वारात गेलो. त्यांनी मला मी क्षत्रिय नाही म्हणून नाकारलं. तुमच्या द्वारे उभा राहिलो. तुम्ही ब्रह्मकुमाराशिवाय कुणालाही ब्रह्मास्त्र देण्यास तयार नाही. मग आम्ही सुतांनी कुठं जावं? सत्य आणि असत्य काय? ते काय उच्च कुलातील लोकांच्या गोठ्यात बांधून ठेवलेलं जनावर आहे? सांगा, मी असत्य कसा?
कर्ण, तू आणि तूच समोर आहेस म्हणूनच मी माझा सात्विक क्रोध सावरतो आहे. लक्षात ठेव, असत्य ते असत्यच. ज्या ब्रह्मास्त्रासाठी तुला मलाही असत्य सांगण्याची दुर्बुद्धी झाली, ते ब्रह्मास्त्र तुला ऐन युद्धप्रसंगी स्मरणार नाही. जा, चालता हो. महेंद्राच्या सीमा सोडून परशुरामांच्या क्रोधाग्नीचा कक्षेबाहेर जा. चालता हो.
त्यांनी पायथ्याकडे बोट उचलून मला आज्ञा केली. आपल्या हातातील परशुवरचे रक्ताचे डाग पुसण्याचा ते प्रयत्न करीत होते, पण ते जात नव्हते, जाणार नव्हते. रक्ताळलेली मांडी आणि कोंदटलेलं मन घेऊन जखमी व्याघ्रासारखा मी महेंद्राची उतरवणं उतरू लागलो. कोणत्या कल्पनेनं हस्तिनापूर सोडून मी इथं आलो होतो आणि काय हस्तगत करून परतत होतो? जीवन हे एक अराजक आहे. कीटकाच्या रूपानं आज त्यानं कर्णाच्या दिग्विजयाला दानशूरत्वाला पोखरलं नव्हतं काय? मांडीतून ठिबकणाऱ्या रक्ताची मला शुद्ध नव्हती. अंगावरच्या मळकट माखलेल्या भगव्या वस्त्रांची शुद्ध नव्हती. महेंद्राची निळी शिखरं दुरूनच साजरी होती. ती मागं पडतायत म्हणून खेद होत नव्हता. विचारांचे अश्व मनाच्या पटांगणावर उधळले होते. महेंद्राची उतरण केव्हा उतरलो ते समजलंही नाही. ज्या कृषीजनाकडे वायुजित्याला सोपविला होता, त्याच्या पर्णकुटीसमोर उभा राहून वायुजित्याला हाती घेताना त्यानं माझी कानांची पाळी निरखून पाहिली. म्हणून मांडीतील छिद्र त्याला दाखवून म्हणालो,
ही एक खून आणखी लक्षात ठेव हवी तर, पण माझा घोडा दे सत्वर.
संन्याशा थांब, तुझ्या जखमेवर औषधी वनस्पतीचा रस सोडूया. तो भाबडा कृषीजन हात उंचावून विनवीत होता. त्याचे शब्द माझ्या कानात घुसतच नव्हते. हस्तिनापुराकडे उधळलेल्या वायुजित्याच्या खुरांखाली उडणारी धूळ मांडीवरच्या जखमेवर साचत होती. प्रकरण
8
शापित विद्या आणि भग्न हृदय घेऊन हस्तिनापुरात शिरताना मनाची तयारी केली. संकटाशिवाय प्रतिकूलतेशिवाय कुणाच्याही पराक्रमाची परीक्षा होत नसते. या अवस्थेतही अर्जुनाला चीत करीनच करीन ही मनाची उभारी सुटली नव्हती. आपल्या संकटांचा अरुण्य रुदन करून काय उपयोग? वीर असतात ते प्रतिकूल अवस्थेतही निष्प्रभ होत नाहीत. संकटांच्या माथ्यावर पाय देऊन उभे राहू शकतात. पुढं होऊन वायुजिताचे वेग हाती धरताना सत्यसेन डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत होता. नगरातील कुणीही मला अंगावरच्या भगव्या वस्त्रांमुळे ओळखू शकत नव्हता. 2 वर्षांनंतर हस्तिनापुरात प्रवेशत होतो. जाताना राजवस्त्र होती, आता मात्र काशाय वस्त्र घेऊन परत आलो होतो. सत्यसेन, युवराज दुर्योधन नगरात आहेत काय? असलंच त्याला मी आल्याचं सांग. पायदंड्या चढतानाच मी त्याला आज्ञा दिली. माझं रक्त राजवास्तूच्या पायदंड्यांना पहिल्यानंच लागत होतं. आता मला सगळं विसरायचं होतं. जीवन मागं वळून बघणाऱ्यांच्या समोर नेहमी दऱ्या निर्माण करतं. कुठल्याही प्रसंगाचे ठसे आता हृत्पटलावर नको होते. भूतकाळात मी कोण होतो, काय होतो याचा विचारही मला करायचा नव्हता. मी आज कसा आहे, पुढं कसा राहीन हे ठरविण्याचा काल येऊन ठेपला होता. निकरानं झुंजण्याचा. भगवी वस्त्र उतरून राजवस्त्र परिधान केली. ऋषालीनं कसली तरी वनस्पती आणून घेऊन तिचा रस मांडीच्या जखमेवर ओतला. चौथा तसाच मांडीवर थापला. अंगावरच्या अंशुकाच्या पदराचा शेव झटकन फाडून त्या पट्टीनं मांडी बांधली. नेहमीसारखं जखम कसली असं चौकसपणानं तिनं विचारलं नाही. ती सुज्ञ पत्नी होती. प्रवासानं थकलेल्या पतीला डोळाभर पाहूनच समाधान मानावं हे ती वयाच्या अनुभवानं आता शिकली होती. किती प्रौढ दिसत होती ती. तिची सोबत माझ्या जीवनातल्या अनेक जखमांना अशीच पट्टी बांधत आली होती. 3 तपांची वाटचाल मी तिचा हात हातात धरून केली होती. येईल त्या दुःखाचा पलिता मी तिच्या प्रेमाच्या चषकात बुडवून विजविला होता. ऋषाली, माता पिता, शोन, पुत्र स्नुषा सर्व कुशल आहेत ना? तिनं मला जखमेबद्दल काही विचारू नये म्हणून मीच तिला विचारलं.
होय, सर्वांना आपल्याच कुशलतेची चिंता होती. ऋषसेन, सुषेन, सुशर्मा यांना तर आपण ओळखणारच नाही, इतके ते या 2 वर्षात वाढले आहेत. आणि ऋषकेतू तर आपल्यासारखंच नित्यनेमानं गंगा किनारी जातो अर्घ्यदानासाठी.
माझ्या हाती दुधाचा चषक देत ती म्हणाली. ऋषाली, माता घडवील तेच पुत्राचं जीवन असतं. या दुधासारखं शर्करा टाकावी अमृत होईल त्याचं, पण क्षार टाकला तर नासेल ते. आपल्या पुत्रांचं संगोपन तुझ्यासारखी प्रेमळ माता करताना ते शूर आणि विजयी नाही झाले तरच नवल. मी दुधाचा चषक रिता केला. इतक्यात सत्यसेनाचा संदेश मिळालेला दुर्योधन हातावरून घसरणारं उत्तरीय सावरीत झपाझप चालत कक्षात आला.
प्रणाम वहिनी,
त्यानं ऋषालीला अभिवादन केलं. ते स्वीकारून ऋषाली निघून गेली.
अंगराज, ब्रह्मास्त्र?
त्यानं पहिलाच प्रश्न केला. युवराज, ब्रह्मास्त्र प्राप्त केल्याशिवाय मी कसा परतेन? त्याला आधार देताना माझं अंतरंग खोलवर कुठेतरी सलत होत.
जय हो साधू, आता पांडवांचा नक्षा उतरवायला अधिक काळ लागणार नाही. आजपासूनच 12 वर्षांचा वनवास संपवून ते 1 वर्षाच्या अज्ञातवासावर निघाले आहेत.
मग तुझे गुप्तहेर त्यांच्या भोवती आजपासून पेरून टाक. या वर्षात त्यांना शोधून काढलं की पुन्हा 12 वर्षांचा वनवास येईल त्यांच्या वाट्याला. माझ्यासमोर इंद्राला पुढं करून अर्जुनाला संरक्षण देणाऱ्या पांडवांच्या कुटील राजनीतीचा अनुभव जिवंत होता. जीवन तत्वज्ञानावर कधीच चालत नसतं, त्यासाठी व्यवहाराची कास धरावी लागते.
कर्ण, आपल्या सेनेतील सर्व कुशल गुप्तदूत केवळ चोहो दिशांना गेलेले आहेत. प्रत्येक राज्यात, अरण्यात, वृजनात, नगरात, तीर्थक्षेत्रात इतकंच काय, पण गुहेत सुद्धा पांडवांना शोधून काढण्यासाठी ते जीवाचं रान करतील। पांडवांचा पाठपुरावा करण्यासाठी मी तळमळतो आहे, पण गर्भवेदांनी त्यांना पाठीशी घातलं आहे। पितामह, महामंत्री विदूर, अमात्य आणि गुरुद्रोण हे सर्वच दिसतात तसे नाहीत। इथली सर्व वार्ता दररोज पांडवांना अचूक कळत असली पाहिजे।
युवराज, फार तर काय होईल, पांडव प्रकटतील, युद्धाचं आव्हान देतील, ते स्वीकारण्याचं सामर्थ्य या दंडात असताना कोणीच तुझं अनिष्ट करणार नाही।
अंगराज, तुझ्या सामर्थ्यावरच तर मी उभा आहे। तसा प्रसंग आलाच तर तूच कुरूंचा पहिला सेनापती होण्यास सर्वथैव योग्य ठरशील।
बस याच निर्धारानं वाग, तुला दिलेलं वचन मीही पूर्ण करीन। अर्जुनाला वधिल्याशिवाय मी कधीही माझे पाय धुणार नाही।
चलतो मी, तू विश्रांती घे।
तो उठला आणि हत्तीच्या मत्त चालीनं कक्षाबाहेर गेला। मला अंगराज करून माझ्या जीवनात क्रांतिमय बदल करणारा तो वीर योद्धा होता। अज्ञातवासाचं एक वर्ष। गवाक्षातून गंगेच्या पात्राकडे पाहत मी विचार करू लागलो। सहा कारंडो पक्ष्यांचा एक थवा पात्रावरून आकाशात उडाला, पूर्व दिशा धरून झेपावू लागला। मात्र त्यातील एक मध्येच मागं रेंगाळला, फडफडत चोच वळवून तो सरळ राजवाड्याच्या दिशेनं पश्चिमेची बाजू धरून उलट गतीनं झेपावत येऊ लागला। थवयातील पाचांपासून तो प्रत्येक क्षणाक्षणाला उलट गतीनं दूर दूर येत होता। मी गवाक्षाचं कवाड लोटून घेतलं। अज्ञातवासाचं एक वर्ष। तसं पाहिलं तर प्रत्येकाचं जीवन हाच एक अज्ञातवास असतो, दुःखापासून दूर जाण्यासाठी पत्करलेला, पण अधिक प्रभावी दुःखांनी घेरलेला। माझं जीवनही तसंच होतं। 75 वर्षांचा हा दीर्घ पट्टा घटनांची, भावनांची, उत्कर्षापकर्षाची किती ओघड वळणं घेऊन आला होता। कशाची कशाला सांगती लागत नव्हती, पुढं तरी कधी ती लागणार होती की नाही कोण जाणे।